चीनीमंडी.com पॉडकास्ट। कर्नाटकातील शेतकऱ्यांना हवा आहे उसाला ज्यादा दर। केंद्र सरकारकडून 2020-21 हंगामासाठी FRP च्या घोषणेनंतर कर्नाटकाच्या शेतकऱ्यांनी सांगितले की FRP दर पुरेसा नाही आणि यातून ऊसाचा खर्चही भागू शकत नाही। ऊस शेतकऱ्यांनी कर्नाटक सरकारकडून स्टेट ऍडवायझरी प्राईसची घोषणा करण्याचा आग्रह केला। इंडियन शुगरकेन ग्रोअर्स असोसिएशनचे अध्यक्ष कुरबूर शांताकुमार यांनी सांगितले की ऊसाचे प्रतिटन मिळणारे मूल्य हे खर्चापेक्षा कमी आहे। आम्ही मागणी करत आहोत की राज्य सरकारने ते कमीत कमी 3,200 रुपये प्रतिटन सॅपची घोषणा करावी। 19 ऑगस्टला केंद्र सरकारने ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणाऱ्या पुढच्या विपणन वर्षासाठी FRP 10 रुपयाने वाढवून 285 रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेतला होता। आर्थिक व्यवहार विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। हा दर 10% रिकव्हरीच्या आधारावर निश्चित केला जातोय।